Moderna.
नमस्कार आणि स्वागत. हांव रिची आज तुमकां सगळ्यांक स्वागत करता आयच्या सुशेगाद दनपार प्रोग्रामार. आयचो प्रोग्राम आमचो कोंकणी विथ इसिदोर. रस्त्यार मस्तो ट्रॅफिक आसा, देखून आमचो एक गेस्ट आज आणखी येवना. पण आज प्रोग्राम सुरू करच्या पयले वी बिगीन बाय पेईंग कंडोलन्सीस टू द सल्डाना फॅमिली हू लॉस्ट देअर बिलावड जेकब सल्डाना ऑन द 12th ऑफ जून दिस मंथ. May his soul rest in peace and the prayers of the Konkani community of Auckland are with him and his bereaving family. So welcome once again, Isidore. Welcome, Corwin. And we have a new guest here in Anton. Tari aaj kite kan gyo nai lai amka aaj amka kite shiko te le tu.
I school pa ulo pa chen.
Hoi gei. Mostu busra mostu bura sa.
Okay.
पण लास्ट टाइमच्या टॉपिकांत तुम्ही उलयताना एक शब्द तुम्ही यूज केलो, एक वर्ड यूज केलो, फमाद.
फमाद
इट इज आय थिंक इक्वलंट टू फेमस, बट वेअर डज द वर्ड फमाद कम फ्रॉम?
पोर्चुगीज. It's a variant of a Portuguese
word. Okay. Yeah, it's the same as the Portuguese word, as you would call it as. Okay. So what are you going to teach us? We learnt somna che dis shikle ami, varsha che mahine shikle ami. As I believe you're going to tell us about conversational Konkani.
Konkani. We have just takla gonami. आमगे गोयकार भाव आंतव इज गोन टू टॉक अबाउट इट.
ओ इज गोन टू टॉक अबाउट कोंकणी. सो आंतव कॅन यू बिगिन, कॅन यू स्टार्ट?
येस आय एम रेडी. दिस इज माय स्टोरी विच रिमाइंड्स मी ऑफ माय ग्रँड मदर.
ओके.
आय यूज टू कॉल हर ममाई.
ममाई
मीनिंग अंकल्स मदर, अँड दॅट्स वॉट आय कॉल माय ग्रँड मदर राईट फ्रॉम द टाइम आय वॉज अ इयर ओल्ड. I remember her often, of a brave heart, and this is one incident which I can recall, which makes me feel very nostalgic.
Mm-hmm.
I will continue in Konkani, as she would have liked me to say this. And I'm
Konkani.
Moji mamai maka pausacha disant amra barabor gorwancha gorwang sorong ani zodo kadong vetali tya tempar. आमच्या घरांत असलीं कुंकडां आनी दुकरां, आनी त्या भायर बोदकां आनी पेरवां, दॅट इज डक्स अँड टर्कीज. आनी बोदकांक आनी पेरवांक खावंक जाय आसलें गायंदोळ. नाउ वॉट इज गायंदोळ?
गायंदोळ इज
त्या टायमार हांव गोडे आसलो 5 or 6 वर्सांचो, आनी हांव म्हज्या ममायच्या फाटल्यान लोकत लोकत वसो. म्हज्या तोकलेर एक कांबोळ आसली आनी म्हज्या हातांत एक पांटुलें. म्हजी मामाय एक कुडोळ घेवन फातोर उठायताली आनी हांव थंय गायंदोळ आसल्यार ते काडून म्हज्या पांटुल्यान घालतालो. आनी म्हाका उगडास येता त्या दिसाक जेन्ना आमी अशे एका दिसा आमच्या वाटेर येताना जेन्ना आमी एक फातोर दुखोल्लो तेन्ना एक धाकट्या सोरपान आंबळाचे तोकली दाखयली आनी हांव म्हज्या मामायच्या मामायक दाखयल्या उपरांत तिणें म्हाका त्या वाटेंतल्यान पयस केलो आनी तिच्याशी कुडोळ आनी असली ती घेवन तो फातोर परतून तसोच दवरलो. जायत्या दिसा उपरांत जेन्ना म्हाका कळ्ळी की हांवें एक सोरपाक जागयलो तेन्ना म्हाका मातशें भिरांत दिसली. म्हजी मामाय काळजीदार आसली आनी म्हाका तिचो चड उग्रास येता, कित्याक तिणें म्हाका भिवंक ना पूण बरे भाशेन म्हाका त्या अपघातांतलो वाटायलो. हांव जाणा ह्या म्हज्या इन्सिडेंट आयकून आमचे गोंयकार इस्तांक पासून अशी जायती घडण्यो जाल्यो आसतल्यो.
तुवें एक तांतू एक शब्द यूज केले, यू नो, यू कलेक्टेड दोज अर्थवर्म्स एंड यू पुट इट इन समथिंग. वॉट इज दॅट कॉल्ड?
पांतुले.
वॉट इज पांतुले?
पांतुले इज दॅट
केन बास्केट. केन बास्केट.
ओके. सो पांतुले इज अ न्यू वर्ड दॅट यू हॅव लर्न टुडे. ओके. फमाद अँड पांतुले. पांतुले. ओके. Very interesting story, Anton. Very interesting story. Something that you learnt, something that you shared is really fine. You said that your mother didn't get sort of frightened, and nor did she sort of put that fear in you when she saw that serpent. Yeah,
she was a very bold woman, I could say, because she used to... I remember many other incidents of hers, but this is one incident I could talk and tell our Konkani brothers, you know.
Yeah. You know, I always feel that the best teacher is the university of experience.
That's right.
Yeah, so when you experience something, you remember it the most. Yeah. So what about you, Isidore? What have you got for us today?
Ata maja lage na ha ek story aun koho bomai paulo boito.
Oh, okay.
Lana stana.
Aha.
Aun about 3 varsha cha aslo 1952 an. Janna amche pakle hu am kan trouble ditale goya.
Pakle
means the Portuguese.
Ah, okay. Boy. Boy. So like we call Pakias here.
Yes.
Boy.
The Pakle mentale tenga.
Gorya Pakle mutai.
Boy. So te amka hoop trouble ditale te aktar. Te varsani. Tor maja pain kide kele ani shirishe me on halele goya shirishe na halele. Tor ami kide kele ata chintle bomai waspak. Tor ata on 3 varsancha aslo maka ami gele hui kolya manta pai tinsur. Pois ekdom. And my thing is that like Doria hallo lagi, so I'm coming back again. The bombard marung lagle lokang, lok bond wait amon bombai. Magir maka kardlo ani ekle the muni sastat poite tenche the boat wale teni kardlo ani maka rokrot ek dakle boat in gahlo. Sogle lokang koi gahle boat in ani muna lagle pakle hetat. And ohe kuron ami wadan gahle am kani wadan san magir ek कारवार पावले कारवार तेंचो लागे आले मागीर तेंचो सान मागीर आमकां बोट येयली बोमाई सान आनी ते बोटीन घालून आमकां अहे करून आमी बोमाई पावली आनी मागीर पांय ज्या पांयक शिरीश मेवली नेवल डॉकयार्डान आनी मागीर अहे करून आमी अहे व्हडले जाले आनी बोमाई स्कॉलाक पावले.
So on that note, let's listen to Alfred Rose, where he talks about family so equot. Let us listen to him as such.
Sosa robo dolta, sudota, pakata, toshen muncha de giran wakta, nidop wakta, kudar sota. Sosa rate sudaro pulun, dante amche, soro japta, turi astana sobos kaina, sosa robo, aizab gota, adliate barnas lini gara. Natli oldi oldi chara, kurwaz maur kori ti un pora, kuchal sari tuara. Tyaat tyaat partha kaji kop nasle, ni topasle, ina nasle. Tyaat tyaat param kaason sogle, jivitami sattam kosle. Dimburgi lanto shi oldi, malis kite noko asli. Atanchi burgi moyetti shi, burge sapuni sogale shikli. Adiya voicha duda bogor, srenduti bien asli. Ata avoiche te dudanaka, dovya chendur bion shikli. Adiya voi astali garan. Urganti waro etali mogan, ata awe asta opisan, urgi dutra jataran, urgangara dara to mogna, awe babae si porwana, tongrai randara puri wakta, awe to mue pasana stana. Puta voi chering rat zait tor, avoi duka, voloe tali. Dudan puta duka waduela, voi sambaola, timun tali. Dis ani ratia khandar marun, tuje white kalla, munchin tali.
मोजे पोस्ता तो इनाम कुता तुझे इंग्रात कोण मुन रोटाली आताचा आवो या कोशेस गोड़ोत ताचा तोना तारे जाते रे ताची बुर्गी उरोय तापिले तानी सोचे पोटे रे मार्गा एक लागोन आवो यानी सिर्वी सांग वेचे पोट्टा देखुन आयत पामेली जो ये कोट दिसान दिस उणो दाता ला 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 ला
अभी तुम लोग बॉम्बे देखो बॉम्बे का मार्केट देखो बॉम्बे का घड़ियाल देखो बॉम्बे का मेट्रो देखो अभी तुम लोग बैठबे देखो बैठबे में चोकरी देखो चोकरी लोग का प्रेम देखो वाल्की शहर का डोंगर देखो अभी तुम लोग मजगांव देखो वहीं का रंच कूड़ देखो बॉम्बे का गली देखो गली में चीवा देखो गोवा में मारगांव देखो नुस्त्या तो बाजार देखो मुंसिपाली का गार्डन देखो वही जलो का चुपड़ियो देखो अभी तुम लोग मापसा देखो सुकरारा तो बाजार देखो कोई घरांची गोटी देखो रस्त्यांचेर गाडवा देखो अभी तुम लोग पंजी देखो अगवा का खोलेर देखो बांधवी का दरिया देखो मरलो लो फूल देखो
Well, that song Bombay Dekho was a sort of a picture that possibly Isidore must have seen when he landed in Bombay. But it also went out to Andrew D'Souza, who celebrated his birthday on the 13th of June. And on 13th of June was also a big feast day for most of the Goans.
Yeah, yes. St. Anthony's Saint Feast, Anthony. Celebrated by most of the Goans, too.
Gelya Sumanant, Ami Amcha Chandorcha, Soiryanni, Tencha Gara Poyla, Ani To Dis Aslo Amcha Chandorcha Gavantla St. Anthony'cha Festa Cho Dis. Teni Jaitya Basanche Jevon Kelne, Ani Ami Tears Muntle Oparant, म्हाका फुडें केलो सांत आंतोनीचें गायन म्हणूंक हांव मातशें लोजेन भरलो कित्याक सुमार 25-30 वर्सां उपरांत हें गायन म्हणूंक शिंकलो म्हणूंक म्हाका फुडें केलो देखून तरूय पासून हांवें हें गायन बरे भाशेन म्हणटलें आनी म्हाका म्हजे कोपेला चौकडास आयिल्लो ह्या दिसाक आमच्या ह्या धाकल्या कोपेलांत आमचे सो भोंवडेचो लोक येता आनी हे फेस्ता फेस्त दोबाजेन उलयतात उडयतात सॉरी हें फेस्त जुनाच्या 13वे जाता आनी गांवचो लोक ह्या फेस्ताक तांच्या फामिली सांगाता तें कपेल बरोवन बरे सोबिसकायेन नेटयतात व्हडले मिसाक सुमार 2 वरां मायज लागतात कित्याक मिसा उपरांत लादांनी गायतात आनी त्या उपरांत होजने वाजोवन सगल्या गांवांक कळयतात
अरे कितें सांत आंतोनीचें कोपेल आनी तूं कितें गोंयचें उलयता रे हांव मरे लास्ट म्हयनो गोंया हाल्लो हां आनी एप्रील मायाच्या म्हयन्यान कोपेलान मरे सगळीं लादांय जाताय आनी आमकां भुरगेपणाचो उगडास येता कित्याक आमी मरे चोण्यांक बिस्कुतींक आनी आमकां कोप दिना हाल्ले कित्याक आमी भुरगे हाल्ले
कोप कितें
कॉप म्हणजे मरे
सोरो
सोरो
सोरो काजूची फेणी एक बाटली हाडटाले आणि एक धाकटुले ग्लास ताका कॉप म्हणटाले आणि त्या कॉपान इलो सगळे जाणट्यांक तो म्हणजे लाईक अ काइंड ऑफ एन्जॉयमेंट आफ्टर प्रेज आणि आता आयज काल सगळं चेंज झाला लोक नयना बी कोण नाही आता सगळे टीव्ही आणि सगळे झालं तरी पण गावच्या अंतून जाता आणि आमचा लोक
आणि बीट तू गोय गेलो म्हणले गेल्या महिन्यात आणि तुका ते किती नवे किती तुम्ही पळला म्हणताले
गोया गेल्लो हा 21 एप्रिल पासून गोया हल्लो आणि गोया खूप चेंजेस झाल्यात द मोस्ट इम्पॉर्टंट चेंज हा सगळ्यांक सांगू करता की नवो ब्रिज बांधतात आणि तो ब्रिज कॉमेस जाता पोरवरी सान काम चालू हा फुल स्विंग तो ब्रिज पणजेच्या पहिले पण ब्रिज हल्ले त्याच्या वयल्यान वचून तुका तर मारगाव वचूंक जाय व्हडल्या गोंयां वचूंक जाय सो यू वील नॉट एंटर इन टू पेंजीम इट इज लाईक अ फ्लायओवर तो आता ब्रिज बरो बांधतोच आमकां बार्देस्तान सालसेट वचूंक एकदम
सोंपें
सोंपें जातलें आता इजिदोरान हांव तर वचत जाल्यार आमी अर्द्या वरान मारगांव पावतले
एकदम बरें
जातलें सो तें एक बरें पडलां आनी खूब आमचे गोंयकार जावं मँगलोरचे भाव जावं गांवांक येवन रेस्टॉरंटां उकडल्यान आनी म्हापशा एक एकदम फेमस रेस्टॉरंट हा सेंट झेवियर्स कॉलेजी अशी ताजे नाव बॉन एपिटाईट तुम्ही तर वचत आणि म्हापशा तर आसत जाल्यार आय वूड रेकमेंड प्लीज गो अँड हॅव युअर फूड दे लंच जावं डिनर जावं इट इज ऑथेंटिक गोवन फूड तुका कुल्ल्यांची शेकशेक सोरपोतेल आमोटीक यू कॅन जस्ट नेम इट अँड इट इज रियली रियली गुड अँड टेस्टी
आणि भीत सोदता आसतना मागीर ते हे सायरान तुका गोंया म्हापशा बाजारान सायर आसलो तिंचो तुका भितर सोदता आसतना तुका पयली ते पॅटिसां हाडून दोरी पयले पॅटिसां म्हणजे तूं पॅटिसां पयले म्हणटकच तेंचे मागीर ते मारिकोटी होपताले सोरोय सोपतालो
अरे बीड तुका थंय बाबूश मेळ्ळो
बाबूश म्हणजे गोंयांत कितें हा बाबूश म्हणजे एकामेकाक आता कितें हा आदी पुर्तुगेजीन इरमांव म्हणटाले इरमांव फो ब्रदर तो आता इरमांव धाकटुलोय जाता व्हडलोय जाता आता कॉमन वर्ड पळय जाला ते बाबूश
बाबूश
ओ बाबूश हिंव येता रे ओ बाबूश मासो ये रे हांगा ओ बाबूश मासो आत दी रे दॅट इज बिकम अ कॉमन वर्ड लाईक हाव वी हियर ओ ब्रो व्हॉट्स हॅपनिंग ब्रो तो हे म्हणताय पळय
कॉर्विन 2 महिन्या पहिले गेले 3 2 महिन्या पहिले गेलो कॉर्विन आणि कोणाक विचारले बाबूश तुम्हाला बाबूश इज गॉन ऑन लीव
तो
समजावंक ना
गोंयकार न्हू रे तो भायलो
भायलो तो
देखून तुका इचारलें तुका बाबूशाक मेळ्ळो
आमी सगळे बाबूशूच गोंया सगळे बाबूशूच
जातात बॉसवाले पासून बाबूशूच म्हणतात आयज काल
लाईक लाईक इन हिंदी दिसे हे छोटू या आना हे छोटू वा जाना हे छोटू चाय लेके आना ओके सो दॅट्स द इक्वलंट ऑफ बाबूश सो वी लर्न अनदर वर्ड बाबूश विच इज नॉट अ स्लँग वर्ड बट अ व्हेरी नाईस पोलाईट वे ऑफ एड्रेसिंग
समबडी
हा कॉपाचे कॉपाचे बट देर इज ओनली वन कॉप दॅट गोज अराउंड टू एव्हरीबडी सो इट इज अ साईन ऑफ फेलोशिप
एक्झॅक्टली इट इज
अ साईन ऑफ फेलोशिप
पण ते कॉपही म्हणूक जायना ऍक्च्युली त्याला काल्स म्हणता काल्स
पुर्तुगेज
पुर्तुगेजीन काल्स म्हणता ते आमकां दिताले थोणा एक आनी ते पावस पाव पडलो म्हणटकच भायर ते आमचे सगळे भितरले मिशीन सामकें जावपाक
ओके
त्या बरोबर आमची तकली मातशी आनी सुबेस हे जाताली एडवान्स जाताली
तूं एक जाणा काजू फेणी पळय आसा आमगेली गोंयची ती गोंयचे लोक चड कोण सोर म्हणपी न्हय बट दे यूज इट लाईक पोर ऑफ अ मेडिसीन आमगे मामी लेखून ल्हान आसतना जोर येयलो यु नो जोर येयल्या पोटाची काटाय आनी तकले लायताय आनी दे गिव्ह यू साकर गान मेळून दिताय थोंडेक
Zor, zor is fever.
Zor is
fever. Temperature.
It's a medicinal way of using the feni, but not only alcohol sort of thing.
Yeah. Talking about feast, I'm reminded of the next feast, which is coming on the 24th. That is going to be San Juan feast. Right. Then, going to fest. 24th, पण आम्ही आणि गावातलो लोक पिडे घेऊन सगळ्यांच्या घरा वेतात आणि जमा जातात पहिले आणि मागीर तुझ्या समकारा येऊन त्या पिडा दोडायतात आणि त्या उपरांत थोडे जण बांयत उडी मारतात आणि हे सांताचे फोबरो सांगूंक तयार आसात आमचे गोंयचे भाव बीड हो इजेदोर
वेरी गुड बरें
बाबा ये तुझी सतरी कत्ता सारकी दुडवा पासत बिये नाकाय दिल्यार जाता देडकी कितें सांगोन अशी भाजेर लागल्या मोजा कोडकी तू देडकी दिशी घरान मोजा शितान बरो तो मोडकी पावस पडटो सोतऱ्यो सारक्यो कोत्ता गिमान मागीर दुसरो धंदो दोत्ता गोंयकार सायबा लोजो ना हांव सत्तें तुका सांगता सोतऱ्यो सारक्यो करून पोटयें बोत्ता पोटो न्हय इंजिनियर पण शिकला खरो आंकवार न्हय पूण काजारी आसा बायला आनी चेडो सिरवी जायना नशी भाज्या गोळ्यान पडला खडो घडटा तसलो धंदो कोत्ता दीस चलता तो बरो रुपया मोडून जाय त्योच काडल्यो लॉटरी लॉटरी खंयची न्ही दोगना बरी कोटरी आमी मजे सिरवीस करून सोपान घालतात लेतरी हांव सारकी कोत्ता लोकांची सोतरी इंजिनियर पण सत्तऱ्यो सारक्यो करून कोत्ता उजार दिसपटो सुतळ्या पुरो म्हूण सदांच कोत्ता रोजार दुकान घालतलो आसलो हांव सांगता सोबे माजार पूण दुकान घालूंक या तेंपार जाय जाता जाय ते बोजार क्रिस्तांवागी खंय धंदो जायना हे म्हणटात ते संसार सारको पळयना सुमूण तामकां सांगता पेल्याक दुखोंक मात फावो ना पेल्याक दुखयना तर धंदो जायना ओ ये बाबा ये तुजी सतरी कोत्ता सारकी ये बाबा ये तुजी सतरी कोत्ता सारकी ये 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 बाबा ये तुजी सतरी कोत्ता सारकी
अरे बीर तो सान जुआंचे फेस्त खंय तुमच्या बार्देसांत खंय कोत्तात रे
वय सान जुआंचे फेस्त मरे गोंया एकदम आमच्या गांवांत एकदम फामाद
एकदम फामाद
आनी कितें हांव हांव म्हजो गांव उस्कोय उस्कोय इन इंग्लीश उकसाय म्हणटात इट इज 13 किलोमिटर्स फ्रॉम म्हापसा आनी आमच्या गांवच्यो बांय मरे एकदम शेलो पावसान आमकां उदक आनी हे नाका रोसी बिसी दोरी नाका उदक काडूंक आतांच काडूं येता इतलें सो कितें आसता आमच्या गांवांत कोण नवे काजारी जाले न्ही तांची घरां सगळीं हायलायट जातात म्हणजे नोरो आहा व्हंकल आहा सो गांवचे भुरगे सगळे तयार जातात उमक्यागेर टोणीगेर आयज आहा ताजो जांवय आयला इजिदोरागेर जांवय आयला कॉर्विनागेर जांवय आयला ओ बरें हा
म्हणजे उमेद
आनी दुसरें कितें जेवण आसता फेस्ताचे कितें स्वीट्स कोत्तात कितें गोडाली तोहें कितें कोत्तात
गोडशें
गोडशें हा मागीर हे रे आमचे बोल आनी सगले तोयार आसता आनी मागीर कितें कोत्तात पय नोये काजारी ब्रायड पय आसताय आनी ब्रायड ग्रूम ती सगली बांयचेर येतात आनी कांतारां कोत्तात आनी कांतारां कोत्तच मागीर कितें कोत्तात खुशालकेन मरे थोडे कॉइन्स रे पैसे घेतात मरे आनी उदकान उडयतात आनी तो ब्रायड ग्रूम पय नवा ताका तोकलेचेर मरे हे फुलांक व्हांवतात आनी तो मागीर उडकी मारता बांयत आनी ताजे बरोबर सगलीं कांतारां बिंतारां जावन आनी मागीर सगलीं फेस्तां कोमेस जातात पूण तो आतां ट्रेडिशन बरो चलता आजुनूय चलता वीच इज क्वायट इंट्रेस्टींग टू नो
हांव नको आहलो हे पयशांक लागून ते बुडकी मारतात म्हणून
पयशांक लागून आनी तेंची एक उमेद कही एक उमेद कही माल कोण पयलो मारता पय ते पळयतात आनी कोण पयलो वेगीन वयर येता पय तो
कॉम्पिटिशन
फुलां हे
आनी
सगलो गांवचो लोक आनी जाता कितें द ब्युटी इज पावस कितलो पडटा त्याच दिसा उमके एक दीस पयलो पावसूच केन्ना आसो ना आनी सकाळ फुडें मागीर पळय पावस कमेस जाता आनी ताजे बरोबर मागीर तुजे केजू फेणी हा आयज काल विस्की बिस्की सगळो लोक हॅपी जाता बरें जाता फेस्त एन्ड इट्स व्हेरी नायस टू सी अ लॉट ऑफ पीपल फ्रॉम ओवरसीज कम टू लूक वॉट्स हॅपनिंग एन्ड इट्स अ ब्युटिफूल थिंग
तेच उगडास म्हाका येता पावसूच हांव जाणा आनी मागीर ते पिडे तांचो आवाज येतात
पिडे काले
पिडे म्हणजे ते आमचे
चुडेताचे
सोकल आसता पळय ताका पिडे म्हणटात
ताका ओके ओके तो पिडे कणगे धाडयतात सगळ्यांक आपोवणे दिवंक ओके सगळ्यांक आपोवणे दिवंक
आनी दुसरे कितें आसता गोंयां देर इज वन थिंग आय वूड लायक टू टेल यू वी ऑल नो वेदर इट इज गोवा मँगलोर एनीवेर इन इंडिया अबाउट कॅज्यू सीड्स Cashew seeds, when you see a cashew flower come in, the first thing is the seed that comes. Taka kide munta tami konkanin foka.
Correct.
Bare. Aami aam aldona skolan astalo. And aam che gemi astale te foka barubar khyopa che. Tela kide asta, you throw a couple of cashew nuts on the floor, raw ones. And with a big cashew nut, you had to hit it on the ground and whichever cashew seeds you touch were yours. And taka foka muntale, ani foka kide kotale ami getale, ani khodpancher gastale. And then from that comes out the cashew nut which we all see in the market today. Today in Mapsa, that cashew seeds are 400 rupees for 100, which means 4 rupees for 1. Parente zale. मागीर तो कॅज्यू फ्रूट येता मागीर तो द सीजन गोज ऑन एन्ड देन आफ्टर दॅट सम पीपल प्लक द कॅज्यू एन्ड द नट फॉल्स डाऊन ऑन द फ्लो एन्ड विथ द रेन द कॅज्यू नट स्प्राउट्स एन्ड ताका गोडाली म्हणटात सो देर आर डिफरंट नेम्स फॉर डिफरंट कॅज्यू फ्रूट एन्ड द सीड एन्ड दॅट गोडाली इज मोर एक्सपेन्सिव्ह देन द वन्स दॅट आय वॉज टॉकिंग टू युअर अबाउट
देखून देखून तुवें आमकां शिकयलें फोकां आनी ताचे उपरांत
गोडावली इज आफ्टर द रेन्स विच इट स्प्राउट्स फ्रॉम द ग्राउंड
ओके
एन्ड फोकां इज वेन यू टेक द रॉ सीड रब इट ऑर स्क्रॅच इट अगेन्स्ट अ रफ स्टोन ऑर नाव यू गेट यू नो इक्विपमेंट टू कट बट इट्स व्हेरी एन्ड इट्स व्हेरी हेल्दी येस एन्ड अनदर थिंग इन कॅज्यू आय वूड लायक टू से इज we go to Goa and we have cashew feni and we have madachi feni but in cashew there is one thing called urrak now urrak is the first distillation of cashew feni
which Sylvester daughters
that there is another thing called niro like how we say in Hindi neera which we get in Bombay and all the places neera is the first juice a real juice it's like milk in color And it is very healthy.
Okay.
You can put in your fridge and have it early morning, like you know how we have juices in Auckland and all. Yeh juice piye, yeh healthy to hai. Adle te Nero was very important.
Sur.
Kazu B poda sa.
Why?
Ton niya sa takit mra B bonu.
Why? Amcha salchet B bonu.
Salchet buta B
bonu.
Pan te futat sa liya, ekdomot atik ba ka yen zata.
Why? Why?
Foreta.
Why?
The dig bonu.
And I have a very good family friend who lives in Ponda. So anytime any Goans going to Goa and want real authentic Kaju Feni, just get in touch with us, or you know, we can put you on to the right person.
Right.
It's worth drinking something good.
Get in touch with the good guys.
Yeah, get in touch with the good guys. You'll get the good feni.
Good feni as such.
And dusre, makai contact koriya ta amchei bar ha, mapsha. Oi, the ami soro soklo tinsollo angosollo tinsollo.
Ticket pota isidor to get now get a discount metalo.
Oi tori, yautalo. तो माझा मामा चे या बार थे
आता ये सगळे आम्ही गोयान करता सांज जोंचे फेस्टाक बावडे दूट की मारता फेनी पिएता ये सगळे करता आम्ही आंग आम्ही ऑकलंड अन कॉलिंग करता
आंग सरी करूम जाता
गोय काल जायचा से लोग
आम्ही कोता
आंग बावडे ना स्विमिंग पूल अन उडी मारता
ओय ताहे कोचे पडले की
आम्ही गोन्स सांज ऑफ फेस्टाक वी टू हैव सॉकर टूर्नामेंट एक दोन तीन वर्ष
कोई दोन तीन वर्ष आ गए
हम सॉकर टूर्नामेंट
एकदम बोल
और पास आते हैं ऑन दिस टाइम
सो व्हाई नॉट मेक एन अपील बीड टू सेलिब्रेट सांजोम फेस्ट नेक्स्ट ईयर एंड टू कम एंड हैव अ कोपाचे समवेयर
व्हाई नॉट कोरिया
व्हाई नॉट
दैट्स वेरी गुड
नो फेनी बट यू कैन प्रोवाइड ब्लैक लेबल
ना जाय झाले पासून फेनी कोरिया आऊं आटा हाँ अट्टा गोया सान वही तापे ता नामी अट्टा
या नोटर अमी एक अन्य काल्फेट रोचा जाएं गायन आई क्या
Ya son saran tu ensati watat scientist ani dotor wakta sudun gatat apnanche ik motini duves kurar kotat ani amchi bolai ki samalun te sotat bolai ki osole sukna bolai ki sodans melona एक दुएस लागत तोर सांगची गरज ना नतर कुरार कोत्तात कसलोच दुबाव ना ओ आसा एक केरी दुएस वक्तांग ते बियेना वल्ले वल्ले वोई जांची Korwa ten kuri na Ek paut kuri nrigot tur Munchachi asha na Sugon sugon tu vetai Moronui ocho na Endu es Amcher galta pas Oez magir Amchi sotta as Endu es Gora beacho kutta vidwas आड़ा उत्तात का बार जाता रोगत मास ओ दुबल्यांग तो शेंगी रेस्तांग सोगल्यांग ते फारायता एक पाउट कुडिन रिगत तोर कोलाई की पोकुता मागीर दुसर्यांग दुएसांग हे आत्मोणा पोयता आमचे बोलाय के काबार करून सोडटा ते दुएस ताका म्हणटात खोदी त्यो खोदी लायतात साडे साती त्या खोदी
पयस दोरूंक जाय आमी मारून मुठी पोतींक वेंग मार जिविताची जाली माती ओ पोतींक वेंग मार जिविताची जाली माती
ओके आंता
पय आमी आमच्या गोंयकार भावांनो आनी भयणींक हे मातशे उपकार मागता आमी सगळ्यांशी कोंकणी उलोवंक जाय वो आमच्या भुरग्यांक कोंकणी शिकोवंक जाय म्हजी भुरगीं आनी म्हजी शेजारी सदांच कोंकणी उलयतात पूण केदना इंट्रेस्ट चड घेयनात पूण ह्या दिसांनी मातशे ती उलोवंक आमच्याशी उलोवंक शिंकल्यांत आनी तुमकां सगळ्यांक एनकरेज करूंक हांव तुमकां विचारता
हांव सदांच म्हाजे बायले लागीन भुरग्यां लागीन हांव कोंकणीच उलयतात आमी
बरें पूण आतां आय एम हंग्री म्हणल्यार तूं कितें म्हणटलो कोंकणी भाशेन
म्हाका भूक लागली
आनी आमी हांव थर्स्टी
थर्स्टी म्हणजे
वेर कॅन आय गेट सम स्नॅक्स
खंयसर म्हाका कितें
मेळटलें
हें मेळटलें
कोंकणीचो वर्ड कलो
स्नॅक्साच्या कोंकणीचे उतरां चिवडा मावळा तो
खावपाक
कितें
खावपाक
सेपरेट वर्ड फॉर स्नॅक्स
खावपाक खावपाक
खावपाक
आनी वॉटराक कितें म्हणटात आमी
उदक
उदक
आनी सोरो पियेताना मातशें आयस जाय कितें म्हणटलें
बरफ दिलें जाय
बरफ आनी नाका जाल्यार
नाका जाल्यार नाका म्हणपाचें
वो साकर जाय म्हाका साकर यू विल से नो शुगर दॅट्स अ वर्ड फॉर साकर
लायक वन ऑफ माय आंटी वॉज इन बॉम्बे शी शुड गो टू द मीट शॉप आमगे
मासाचे दुकान
एक गोसवाला एक किलो मीट देऊ
गिव्ह सॉल्ट सो द फूड इज गूड म्हणल्यार
जेवण एकदम बरें हा
तिके तिके स्लो आसा स्लो आसा देर आर लॉट्स ऑफ पीपल हू आर लिसनिंग दे डोंट रियली गॅदर द न्युएन्सीस ऑफ द लँग्वेज सो लायक मीट and meat meat in English is
salt and meat is meeting
meat is meat
meat is meat and other meat is
it's
salt.
Flesh
salt
yeah, yeah but in our language it is called
mass
mass munda mass
and most of all important thing when you go to the hotel and you ask for the bill what is the bill amount you will ask the
sharit tujhe paise kitle zale pay te yache jawanache
oi mujhe bill kitle zale oi Do you take credit card? What will you say for that?
Credit card घेता
पैसा जाऊ तुका पैसे घेता क्रेडिट कार्ड घेता
Can I pay in dollars?
आवय टोनी तुका पय तसो डॉलरूच घेतले तुका आनी रुपया घेवचे ना हांव कितें म्हणून करी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कोहलोय जावं बास कोंकणी जावं आपलो लँग्वेज जावं यू हॅव टू प्रॅक्टीस at least some words at home for example hau tuka hangta ami baile gaon gelle hau ani mujhe baile na ami shopani gelle hau ani thinki the halle shopkeeper baile dista le munte indian halle ani tanka acha nahi hai aur bahut mehanga hai mullar tanka kota le janna tu tujhe bhashan uloitai ni tanka kona for example kite marog asot जाल्यार पय हांगा मातशें म्हारग आहा आमी आनी खंय या यु नो यू कॅन हॅव दॅट डिस्कशन सो लर्निंग अ लँग्वेज
टू गेट अवे फ्रॉम
एट लिस्ट यु नो लर्निंग अ फ्यू वर्ड्स नाका रे ओर फुडें या ओर हांगा तांचे चड एक्सपेन्स म्हारग आहा तो हे थोडी उतरां घरान उलोवंक प्रॅक्टीस करूंक जाय कित्याक देन इट स्टार्ट्स बिल्डींग फ्रॉम दे
लायक
माय वायफ ऑल्सो शी When I met her first 31 years ago, she never knew a word of Konkani. And today, I think sometimes she tells me something in Konkani, but then I have to kind of, you know, okay, that's all right. I don't discourage her, but then later on I tell her, okay, so and so is the thing. And then that's how I think we start building up
correct
language.
It afterwards. Not
but Beed, 30 years ago, love had no language. But now, for love, you require language.
Ata language hui na koa, unoko 30 years ale, love hi haa, language haa.
Mogak tuka ye na ka.
ना आयज काल कितें आहा सोजमो ना जाल्यार ते कितें लॅपटॉप आहा ताजेर बरयले आनी लँग्वेज मेवता
When we used to talk to the kids, when we were having a slight differences in opinions, we used to talk between the husband and wife in Konkani. Like, you know, teka aza has bore maria or teka masha shinkoya, like, you know, some words like that. And the children used to get excited and think, oh, dad and mom said something nice about us. But they didn't know that we were just trying to, you know, exchange between us, husband and wife, certain nuances where we could get away and teach them something.
Okay, just let's do a recap, okay? Okay. We'll do a recap of what we studied last time, yes. That is last session,
yeah,
okay. And also what we studied at this session as such.
Okay.
So last Saturday, about 3 weeks back, we studied about the days of the week. Somnathle. This. So let's start with Somar, Mangalar, Budhwar, Brestar,
Sukrar,
Sonwar, Aitar.
Oh, you're on to it.
So we have got that right. So we will hear Varsantle Moine. January, February, March, April,
Mai. June. July.
August.
September.
October.
Oitum.
November.
And December.
Fantastic. So we've got that what we learned from last.
That's very good.
So now this session, we heard a few words, and Anton is going to take us through those few words.
We learned
Anton a bit loudly. Yeah, I can't
pantule,
hear. Pantule is a
foka
basket.
Pantule is a basket.
Yeah. Foka is the cashew seed. Kopache, which Isidore likes very much.
Kals.
And kals, which
all of us like.
Sogle. Soro konang na kang. Sogle koyang karang. Poishe dorit. Ani soro dorit jale. Koni poishe kaadche na punti jale kop kabar kutte.
That's fantastic.
Okay. And we learned about two great feasts of Goa today. One is the St. Anthony's Feast, which took place on the 13th of June. And the other one is San Juan's Feast.
Yeah.
We could have played that song. Unfortunately, I was not told, so I didn't get that song. There's a wonderful song by Babushka on San Juan. Right. But if it is not San Juan, let's listen to this one. This is a little bit different, but nice.
Oh, reggae.
Gires kain bolele neket indiye Goa tu amche apur bai che bai le loka sai dia che ata sala loka che bai lo lokoya yon veta सगले मारोग जाला मुंटा तोरुई डोंट वरी बी हैप्पी बायले मोनीस गोंयां धंदो कोत्ता आमी गोंयकार तांचें तोंड पोयता तोरुई डोंट वरी बी हैप्पी Gires kain bolele neket indiye chen oh goa tuam chen apur bai chen bai le loka bai dia chen atan zala en loka chen Don't worry,
पियोन पोट बोर जोतात आणि सोरो मारो केला मुंटात तोरी डोंट वरी बी हॅपी गोवा तू आमचे गोयकारांचे सुख दादूस पण सगळ्यांचे मानकुलें गोवा आमचे मोगाच्या गोवा तू आमचे गोयकारांचे गुडवांक लागून जालाय तू दुसऱ्या लोकांचे
आतां जाणा मरे आनीक एक फेस्त येवपाचें हांव व्हडलें
केदोन रे
तें ऑगस्टाचे 15 येत रे पातोळ्यो
इंडिपेंडन्स डे मरे
आमचे इगोजेचें
आमी इंडिपेंडन्स डे म्हणटात ना
इंडिपेंडन्स पण त्या गोंयां आमचे कानूय व्हडलें फेस्त ते आमचे
आनी आमी कितें पातोळ्यो कितें करतात
पळय पातोळ्यो करतात न्हय लोकांक लागून कित्याक पयले मीस आसता आनी मागीर पातोळ्यो दितात आमी तेजेर लोकांक उर्बा येता समजला ना हय पण वर्साच्या वर्सा एव्हरी इयर आमी करता
आमगे गोवन सेलिब्रेट करता न्हय
वय वय
मीस
आसता मीस आसता पयले आनी
मागीर तू कोण हाडा
पातोळ्यो हांव पातोळ्यो हाड करून हाडटा
कितें कोण करतात तुमी पातोळ्यो कोण करतात
पातोळ्यो करपाची ती टॅक्नीक हा खूब दिनसा मासांची
तांदूळ
तांदूळ
ग्रायंड कोण
ग्रायंड करून ते मागीर हेचेर घालून
बॅटर कोण मागीर तितू हे
गोडाचे
गोड आणि
गोडसाण म्हणतात
गोडाचे चुनाचे
चून म्हणतात
गोड आणि
आनी आयज काल एकदम इजी करपाक चड टायम लागोना कोंफरो बांफरो नाका तुका आतां आतां तुका हाली मायक्रोवेव्हान करूं येता
नाही नेक्स्ट टेक्नीक
आनी
मागीर आमकां सगळ्यांक दाखोवशी तूं दिवस डेमॉन्स्ट्रेट करून
बरें हा ओके हे सोल उलयता तुमी आय जस्ट वॉन्ट टू गीव अ ब्रीफ टॉक अबाउट वन सिस्टर लुसी ब्रिटो हूज who's working with the Pope Francis. He's from Concoli. Ti zaunasa Vaticana Secretariat Romank. Ti now Sister Lucy Brito, Concoli chi. Ti song email per data Pope Francis aku. Ti choit poili. And ti magi sort out kada soglangel emails. And email atai burgangelio non-Christian ती आमगे एक वरपण हे आमगे गोंयकार बोईन कुंकोळेची इज यु नो सिटींग इन द एट वॅटिकन
वॅटिकन
आणि व्हेरी प्राऊड दॅट शी इज हॅज गॉट अ पोस्ट टू सिट इन द वॅटिकन यु नो आणि
And I also read that she is coming to Goa every 3 years.
Every way, way. Correct. Yeah, absolutely right. True way.
Tin varsani yata.
But they ma kali sangon jale loka, you know. Yeah, amge going to Boinik, Vatican.
Very proud yeah. moment for yeah. us yeah. Goans, yes.
Very good.
And tu kunkol kar mare, samko tu je gaon boin mare.
Aam kunkol le mun ulej nare.
Haan, takala gun ulejta, pahelai mare.
Oye, bare ya.
Aamso yok aame ghal lo, ponje so. आणि आमचे केन्नाय मेळप तो हांव सदांच ताका फकाणां करतालो अरे म्हणटालो पळय आमी तर बार्देसकार रोड तर बोन करीत तुमचे पणजे कांयच मेळचे ना तो म्हणटालो मागीर आमची बोटी येतात ही बॉम्ब येतात ताका लागून अँड इट वॉज रियल फन टू समटायम्स कॅच अप विथ द लोकल्स ऑर द पीपल फ्रॉम गोवा ऑर I think it's also very common with the people from Mangalore also when they meet each other. They have something or the other to say. And the beauty is bringing back old memories which nowadays this generation can't believe what we did.
Yeah. But I think more important than bringing back memories is to share them through the radio. Make them aware to the younger generation so that they preserve it
and
then they take it forward to the next generation.
Yes.
That is all that we can give them.
Exactly.
Richie and हेक्टर तुमको त्यो बोले कर मुटा तुम ये स्टार्ट कर मुन सुसेगा दिन पर एंड कांग्रेचुलेशन देन
विश यू ऑल द बेस्ट या
एंड हमी आज रेडियो रसाई कोका यू लोपक
वेल बीट दिस इज अ कम्युनिटी रेडियो दिस इज नॉट आवर रेडियो दिस इज नॉट बिलोंगिंग टू रिचर्ड और हेक्टर ऑल द टाइम सेइंग दिस इज अ कम्युनिटी रेडियो
आई कंप्लीटली एग्री बट द थिंग इज दैट यू गाइस कमिंग फॉरवर्ड
एंड इनिशिएटिंग इज द मोस्ट इंपॉर्टेंट
इनिशिएटिंग इज द मोस्ट important thing Richard
and चालू केले म्हणून
Hector it's hard yeah. because I
Hector
know
लोजना करी
I was I was with Corwin and all in the Goan association it's easy to be in an association but it's very hard to do it and it's
yes.
you need dedication yeah. dedication and तुमका आमच्या काउजंतान देव बरे करू
म्हणता
wish you always good health and good luck yes.
thank you Bid
we are here always
yeah thank you very Bid I know that there are lots of people out there who would like to come yes. and talk and be a yes. part of this and we are very glad that it's reaching out to a number of people we are running out of time and I would just like to tell the listeners that those who have missed this program you can catch hold of this program on planetaudio.org.nz and you can download not only this program but the previous programs as such if you like this program please put your thumbs up on our Facebook and most important is that
ani dusre au lokang soglang हें उगडास दिता की दुसरो तुमचें कितें कोणाचें कोण मेला वो कोणाचें कितें कोणाचो
बर्थडे
आहा
वेडिंग एनिवर्सरी
जाल्यार मातशें बऱ्याक पडटलें की आख्या आमची कोण लिसनर्स आहा तांकां आयकोन मातशें खोशी
जातलें
सो प्लीज सेंड इन युअर रिक्वेस्ट फॉर बर्थडे ग्रीटिंग्स फॉर कंडोलन्सीस फॉर वेडिंग एनिवर्सरीज एंड टुडे वी लर्न सो मच अबाउट द फेस्टिविटीज दॅट वी वेंट थ्रू Joachim's Feast, yeah. Yes. The St. Anthony's Feast, and the Feast of Our Assumption, 15th of August. Okay. Yeah. Come to eat the patholios. Yes. Yes. On that note, let's sign off with this beautiful song. And we say it every day. In fact, when we get up in the morning, we say, Dev Boro Dis, Dev Bori Rat.
Right.
And there is a wonderful song here on Dev Boro Dis.
साबार तेन्ना सोयऱ्यां धायऱ्यांचो इश्टा मित्रांचो आमी घेता आदार आदार दित्यालाचो काळ जाणतान मादूंक जाय आबार आनी विसरोंक पावना केलेले उपकार कोबरी घात म्हणून उपकार आटोयले पुर्तुगेजांनी थँक्यू ग्रासिया मस्सी सुक्रिया वेगळ्या भासांनी उपकारा टोयताण देवाक वा काडला गोंयकारांनी देव बरें करूं म्हणटा माय भास कोंकणी शिकप करून मान जोडून घेतलो ओळ उंचल्या पावड्याची सिर्वीस बरी मोयन्याक लाखांनी जोड गाडयो बोंगले सिरी दोरां जाय तितले दुडू मोड खुशाल काहीन मारी जिवीताची तोड आमदार मंत्री ओड दुडवा कारताचो आदार घेता गावान एकदम फामाद जालो सगलो लो
ताचें बोरे पूर्ण देवाच्या तांतल्यान येता पूर्ण रोचणार देवा